भुरग्यांनो, आम्ही जायते फावटी हे तरेन गाडी चलयतात न्ही. आयज आमी गाडयेचे सर्तीची काणी ऐकुया. मूळ प्रकाशक प्रथम बुक्स, लेखक कांचन बॅनर्जी, चित्रकार काव्या सिंग आणि नताशा मेहरा, कोकणी अणकार अन्वेषा सिंगबाळ, निवेदन रत्नमाला दिवका, काणयेचे नाव सर्त. चार इश्टांक तांच्या गाडयांची सर्त लावंक जाय. विणा कडेन पांचवी गाडी आसा, मीना कडेन हळडुवी रिक्षा आसा, संजू कडेन तांबडी बस आसा, मंजू कडेन निळी लॉरी आसा. तयार? एक, दोन, तीन, सुरू. हो पळय लक्की आयलो. लक्की सर्तीत सामील झालो. पळय पळय, लक्की तांच्या सगळ्या परस वेगान धावता. लक्की सर्त जिंकलो, लक्की सर्त जिंकलो, लक्की सर्त जिंकलो. ए माणकुल्यानो, गाडयांचे सर्तीची ही काणी सोपली. भुरग्यांनो, ही काणी तुमकां आवडल्याच आसतली. आनीक आयकूंक जाय जाल्यार कोंकणी भाशा मंडळाच्या यूट्यूब चॅनलाक भेट दियात आनी सबस्क्रायब करात.